आज चे दैनिक सुभक्ति पर बोध 22 मार्च सैतानाचे कँडीचे दुकान म्हणून आपल्यासाठी ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले तसेच तुम्हीही तेच मनोवृत्ती रूपी शस्त्र धारण करा, कारण ज्याने देहाने दुःख सोसले आहे तो पापापासून निवृत्त झाला आहे. 1 पेत्र 4:1. प्राथमिक दृष्ट्या हे वचन आपल्याला पेचात टाकते. ख्रिस्ताला पापापासून निवृत्त व्हावे लागले का? नाही, त्याने पाप केले नाही. 1 पेत्र 2:22. मग अचानक उमजते, जेव्हा आम्ही स्वतःला या विचाराने मनोवृत्तीरूपी शस्त्र धारण करतो की ख्रिस्ताने आमच्यासाठी दुःख सहन केले, तेव्हा आम्हाला कळून येते की आम्ही त्याच्यासोबत मेलो. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, ह्यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. जेव्हा आम्ही त्याच्यासोबत मरतो तेव्हा आम्ही पापापासून निवृत्त होतो. हे अगदी रोमकरासपत्र 6 प्रमाणे आहे. हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाचे दास्य करू नये. म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला, कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे. तसे तुम्हीही ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्याद्वारे स्वतःच पापाला मेलेले खरे, पण देवाप्रत्यर्थ जिवंत झालेले असे माना. रोमकरासपत्र 6:7-11. पेत्र म्हणतो, तुम्हीही तेच मनोवृत्तीरूपी शस्त्र धारण करा. पाऊल म्हणतो, स्वतःच पापाला मेलेले असे माना. पापाविरुद्ध आमचे जे युद्ध आहे त्यासाठी आमचे शस्त्र म्हणजे हीच मनोवृत्ती असेच मानणे. जेव्हा सैतानाच्या परीक्षा येतात, वाचण्याची, चोरी करण्याची, खोटे बोलण्याची, लोभ धरण्याची, हेवा करण्याची, सूड घेण्याची, अपमान करण्याची, घाबरून जाण्याची, तेव्हा हेच मनोवृत्तीरूपी शस्त्र धारण करा. जेव्हा प्रभूने मला पापापासून मुक्त करण्यासाठी दुःख सहन केले आणि तो मेला, तेव्हा मीही पापास मेलो. जेव्हा सैतान तुम्हाला म्हणतो, तू वाचण्याच्या सुखाचा नकार का करतोस? जी भानगड तू खोटे बोलून टाळू शकतोस त्या भानगडीत का पडतो? तू धाडस करून त्या हानिरहित सुखविलासाचा आनंद का घेत नाही? तुला जी दुखापत झाली त्याबद्दल सूड घेऊन न्याय मिळवण्याचा प्रयत्न का करीत नाहीस? त्याला असे उत्तर द्या, देवाच्या पुत्राने मला पाप करण्यापासून सोडवण्यासाठी दुःख सहन केले. त्याने मला आणखी कष्टी बनवण्यासाठी दुःख सोसले असे मी मानत नाही. म्हणून जे विकत घेण्यासाठी तो मेला ते पापाच्या सुखापेक्षा अधिक मौल्यवान असले पाहिजे. मी त्याच्यावर विश्वास ठेवतो. म्हणून माझा तो दुर्बळपणा ज्यामुळे मी तुझ्या परीक्षेला बळी पडत असे तो आता कोमजून ठार झाला आहे. हे सैताना, चालता हो, तुझ्या कँडीच्या दुकानाजवळून जाताना आता माझ्या तोंडाला पाणी सुटत नाही.